पहिला इतिहास अध्याय 22। त्या समयी दावीद म्हणाला, परमेश्वर देवाचे मंदिर हेच आणि इस्रायलाचे होमबली अर्पिण्याची वेदी हीच। इस्रायल देशात जे परदेशीय राहत होते त्यास एकत्र करण्याची दाविदाने आज्ञा केली आणि देवाचे मंदिर बांधण्यासाठी चिरे घडून तयार करण्यास पाथरवट लाविले आणि दाविदाने दाराच्या कवाडांसाठी खिळे आणि सांध्यांसाठी पुष्कळ लोखंड, अपरिमित पितळ व असंख्य गंधसरू ही जमा केली। सिदोन व सोर येथल्या लोकांनी गंधसरूची पुष्कळ लाकडे दाविदास आणून दिली। दाविद म्हणाला, माझा पुत्र सलमोन तरुण व सुकुमार आहे आणि जे मंदिर परमेश्वरा प्रित्यर्थ बांधावयाचे आहे ते अत्यंत भव्य, सर्व देशात विख्यात व शोभिवंत झाले पाहिजे, म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे। या प्रकारे दाविदाने आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली। मग त्याने आपला पुत्र सलमोन यास बोलावून इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची आज्ञा केली। दाविद आपला पुत्र सलमोन यास म्हणाला, माझा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधावे असा माझा मानस होता खरा, पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की तू बहुत रक्तपात केला आहे आणि पुष्कळ युद्धे केली आहेत, तुला माझ्या नामाने मंदिर बांधावयाचे नाही, कारण तू माझ्या देखत पृथ्वीवर पुष्कळ रक्तपात केला आहे। पहा, तुला एक पुत्र होईल, तो शांतताप्रिय मनुष्य असेल, मी त्यास त्याच्या चोहोकडल्या शत्रूपासून विसावा देईन, त्याचे नाव सलमोन शांतताप्रिय असे होईल। त्याच्या कारकिर्दीत मी इस्रायला शांती व स्वस्थता देईन, तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील, तो माझा पुत्र व मी त्याचा पिता होईन, इस्रायलावरील त्याची गादी मी निरंतरची स्थापीन। तर आता माझ्या पुत्रा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो, तू कृतार्थ हो आणि परमेश्वर तुझा देव तुझ्या संबंधाने म्हणाला आहे त्याप्रमाणे त्याचे मंदिर बांध। तुझा देव परमेश्वर याचे नियमशास्त्र तू पाळावे, म्हणून परमेश्वर तुला चातुर्य व विवेकबुद्धी ही देवो व इस्रायलावर तुझा अधिकार स्थापित करो। परमेश्वराने मोशाला इस्रायला संबंधाने सांगितलेले नियम व निर्णय जर तू पाळशील तर तू कृतार्थ होशील। दृढ हो, हिम्मत धर, भिऊ नको, कचरू नको। मी संकटात असताही परमेश्वराच्या मंदिराप्रित्यर्थ 100,000 किक्कार सोने व 10,000 किक्कार चांदी सिद्ध केली आहे। पितळ व लोखंड ही तर अतिशयित आहेत, ती अपरिमित आहेत। लाकूड व चिरे ही मी तयार केली आहेत, तुलाही त्यात भर घालता येईल। शिवाय तुझ्याजवळ कामगार बहुत आहेत, पाथरवट व इमारती लाकडाचे काम करणारे आणि इतर सर्व प्रकारच्या कामात निपुण असे लोक आहेत। सोने, रुपे, पितळ व लोखंड ही अपरिमित आहेत, तर आता उठून कामाला लाग, परमेश्वर तुझ्या बरोबर असो। दाविदाने इस्रायलाच्या सर्व सरदारास आज्ञा केली की माझा पुत्र सलमोन याला सहाय्य करा। तो म्हणाला, तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, नाही काय? त्याने तुम्हास सोहोकडे शांतता दिली आहे ना? त्याने देशदेशचे लोक माझ्या हाती दिले आहेत आणि देश परमेश्वराच्या व त्याच्या लोकांच्या ताब्यात आला आहे। तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर यास जीवे भावे शरण जा। उठा, परमेश्वर देवाचे पवित्र स्थान बांधावयास लागा। परमेश्वराच्या नामाप्रित्यर्थ जे मंदिर बांधावयाचे आहे त्यात परमेश्वराच्या कराराचा कोश व देवाची पवित्र पात्रे ठेवावयाची आहेत।